भारतात 1991 साली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा झाली. तेव्हापासून आपल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुरू झाला. पैशाचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढत गेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र सरकार योजनांसाठी 1 रुपया पाठवते ते शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत 10 पैसे होतात अशा शब्दात भ्रष्टाचाराचं वर्णन केलं होतं. अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर म्हणजे 1992 पासून आजपर्यंत सुमारे 36 मोठ्या घोटाळ्यात 80 लाख कोटी रुपयांहून अधिक पैशाचा अपहार झाला आहे. देशभरात भ्रष्टाचारामुळे महागाई वाढली असून पायाभूत सुविधांचा विकास देखील खुंटला आहे, पण चिंता आहे ती भविष्याची. आमचा उद्या कसा असेल? आम्हाला आमच्या मुलाबाळांना भ्रष्टाचारमुक्त देश मिळेल?
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.